आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 1 मार्च. आपल्याला सांत्वन कुठून प्राप्त होते? तो पिलात पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कुठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. योहान कृष्णवर्तमान 19:9-11. पिलाताकडे येशूला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार होता, पण त्या गोष्टीचा येशूला धाक वाटला नाही. असे का बरे? असे नव्हते की पिलात खोटे बोलत होता किंवा येशूला वधस्तंभावर खिळण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्याला तो अधिकार होता. तर येशूला त्याच्या अधिकाराचे भय वाटले नाही याचे कारण हे की त्याचा अधिकार हा दिलेला अधिकार होता. तो अधिकार त्याला देवाकडून प्राप्त झाला होता. येशू म्हणाला की तुला वरून अधिकार प्राप्त झाला आहे, म्हणजेच त्याला अधिकार होता. निश्चितच जास्त प्रमाणात अधिकार होता. मग या गोष्टीचा धाक वाटणे योग्य होते ना? पिलाताला येशूला केवळ मारण्याचा अधिकार नव्हता, तर मारण्याचा तो अधिकार त्याला देवाने देऊ केलेला होता. येशूला त्याच्या अधिकाराची भीती वाटली नाही, कारण पिलाताचा येशूवरील अधिकार हा देवाच्या पिलातावरील अधिकाराच्या दुय्यम दर्जाचा होता. येशूला त्या क्षणी सांत्वन प्राप्त झाले, कारण पिलाताची इच्छा ही दुर्बळ नसून त्याची इच्छा ही मार्गदर्शित होती. येशू हा पिलाताच्या हातात नसून पिलात येशूच्या पित्याच्या हातात होता. याचा अर्थ आपल्याला सांत्वन यातून प्राप्त होत नाही की आपला शत्रू दुर्बळ आहे, तर आपल्याला सांत्वन यातून प्राप्त होते की आपल्या शत्रूच्या बळावर देखील आपल्या पित्याचे सार्वभौम अधिकार आहे. रोमकारासपत्र 8:35-37 हाच मुद्दा नमूद केला आहे. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकटे किंवा तलवार आपल्याला ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाही, कारण ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. पिलात व येशूच्या इतर शत्रूंनी जे वाईटासाठी योजले ते सर्व देव आपल्या चांगल्यासाठी योजतो. उत्पत्ती 50:20. येशूचे सर्व शत्रू एकत्र येऊन त्यांना देवाने दिलेल्या अधिकाराने जे काही घडावे म्हणून देवाने स्वहस्ते व देवाच्या संकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी केले. प्रेषितांची कृत्ये 14:28. त्यांनी पाप केले, पण त्यांच्या पापाद्वारे देवाने तारण घडून आणले. यासाठीच आपले शत्रू जे केवळ आपल्या शरीराचा नाश करू शकतात त्यांचे भय बाळगण्याचे कारण नाही. मत्ते 10:28. ते एवढेच करू शकतात म्हणून नाही, तर लूक 12:4 ते जे काही करतात ते आपल्या दक्ष पित्याच्या हाताखाली करतात. 5 चिमण्या 2 दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. लूक वर्तमान 12:6-7. पिलाताकडे अधिकार होता, हेरोदाकडे अधिकार होता, सैनिकांकडे अधिकार होता, सैतानाकडे अधिकार आहे, पण त्यांचा अधिकार स्वतंत्र नाही. त्या सर्वांचा अधिकार हा त्यांना देण्यात आलेला अधिकार आहे, पण सर्व अधिकार देवाच्या इच्छेच्या अधीन आहे, दुसऱ्या दर्जावर आहे. भय बाळगू नका, तुम्ही तुमच्या सार्वभौम पित्यासाठी मौल्यवान आहात. ज्या चिमण्यांचा देवाला विसर पडत नाही तुम्ही त्या चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात.